नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा महत्वाचा सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती याच्यासह 61 नक्षली अतिरेक्यांनी आज गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रीतसर आत्मसमर्पण केलं. 2014 पासून राज्यात आपल्या सरकारने नक्षलवादाविरुद्ध उभारलेला लढा आज निर्णायक पद्धतीने समाप्तीकडे चालला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मतदार यादीतल्या त्रुटी दूर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाविकास आघाडी आणि काही पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. विविध विरोधी पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाची आज मुंबईत निवडणूक आयोगाबरोबर चर्चा झाली, त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूरमध्ये विमानसेवेचा प्रारंभ केला. आजपासून सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा आता सातत्याने सुरू राहणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री रवी नाईक यांचं आज पहाटे गोव्यात फोंडा इथं हृदयविकारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शोक व्यक्त केला आहे. गोवा सरकारनं 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 575 अंकांची वाढ झाली आणि तो 82,605 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 178 अंकांची वाढ नोंदवत 25,323 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.